विविध भारती पुणे विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्तानं पुणे जिल्ह्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या हस्ते वल्लभभाई पटेल यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. पुणे रेल्वे विभाग आणि आंबेगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीनं राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सहभागी स्पर्धक विद्यार्थी नागरिक तसंच पोलीस स्टेशन अधिकारी अंमलदार यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. पुण्यात येत्या 2 नोव्हेंबरला एकता दौड महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धक नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोनं प्रवासी फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजल्यापासून मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. पहाटे 3 ते 6 या कालावधीत दोन्ही मार्गांवर दर 15 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध असेल. त्यानंतर मेट्रो सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहील अशी माहिती पुणे मेट्रोनं दिली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 7 नोव्हेंबरला वंदे मातरम या गीताच्या शतकोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन पुण्याच्या तहसीलदारांनी केलं आहे. मसूर इथल्या भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी आणि पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी म्हणजेच यशदा यांच्या सहकार्यानं महसूल न्यायालयीन खटले व्यवस्थापन प्रणालींचं आधुनिकीकरण या विषयावर आजपासून 2 दिवसीय राष्ट्रीय चिंतन शिबिराचं आयोजन यशदा इथं करण्यात आलं आहे. देशभरात समान भूमी अभिलेख प्रणाली लागू असली तरीही प्रत्येक राज्यात दुरुस्ती आणि बदल प्रक्रियेच्या पद्धती बदलतात. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची होत असल्याचं भूमी संसाधन विभागाचे सचिव मनोज जोशी यांनी नमूद केलं. राज्यातले सहकारी आणि खासगी साखर कारखाने उद्यापासून सुरू करण्याचं राज्य सरकारनं अनुमती दिली आहे. त्यानुसार ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास 4 दिवस राहिले आहेत. मात्र गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊसाच्या शेतात पाणी साचलं असल्यानं ऊस तोडणीला अडथळा निर्माण झाला आहे. याचा विपरीत परिणाम साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे गळीत हंगामाची तयारी पूर्ण होऊनही साखर कारखान्यांसाठी ही चिंतेची बाब झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसतोडणीस गेलेल्या कामगारांना मौजे राहू इथं बंधक बनवलं असल्याची तक्रार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी इथल्या नाना जाधव यांनी पुण्याच्या जिल्हा विधी सेवा समिती आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली होती. या प्रकरणी 27 ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मुक्त करून त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं आहे. या प्रकरणी जिल्हा विधी सेवा समितीनं एक चौकशी समिती गठीत केली होती. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून संबंधित जमीन मालक हिरामण गणपत गाडवे यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 4.5 कोटी रुपयांची पुस्तकं विनानिविदा खरेदी करण्याचा महापालिकेच्या शिक्षण विभागानं ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीतर्फे आज रद्दबातल करण्यात आला. पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता 2 ते 5 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता संगणक या विषयांच्या लेखन सरावासाठी व्यवसाय पुस्तके खरेदीचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला होता. विद्यार्थ्यांचं अर्ध शैक्षणिक वर्ष सरल्यानंतर पुस्तक खरेदीचा निर्णय घेण्यात आल्यानं याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून अनधिकृत फ्लेक्स बॅनर यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील 1.8 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकं तयार करून ही कारवाई केली जाते. आतापर्यंत तब्बल 21,500 फलक जप्त करण्यात आले आहेत. ज्या जागा राखीव आहेत त्याच ठिकाणी फलक लावावेत असं आवाहन पालिका उपायुक्त राजेश आगळे यांनी केलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज हलका पाऊस पडला. कमाल तापमान 28 तर किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.